आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
आकाशवाणी पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वक्फ सुधारणा विधेयकावर आज लोकसभेत चर्चा. डिजिटल व्यवहारांमध्ये जागतिक पातळीवर महत्वाचं स्थान मिळवून देण्यात रिझर्व्ह बँकेचा मोठा वाटा असल्याचे राष्ट्रपतींचे गौरवोद्गार. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण आणि बेल्जियममधील अश्वारोहण स्पर्धेत निहारिका सिंघानियाला सुवर्णपदक. वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात येणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे अल्पसंख्याक व्यवहार विभागाचाही कारभार असून ते आज सभागृहात हे विधेयक मांडतील. विधेयकावर 8 तासांची चर्चा घेण्यात येईल आणि सभागृहाला आवश्यक वाटल्यास चर्चेचा कालावधी वाढवण्यात येईल असं त्यांनी संसद भवन परिसरात प्रसारमाध्यमांना सांगितलं. या विधेयकाबाबत कोणत्याही प्रश्नांची उत्तरं द्यायची सरकारची तयारी आहे असं सांगून रिजिजू म्हणाले की विरोधी पक्षांना अनुयायाचं धोरण राबवायचं असल्यानं ते या विधेयकाला विरोध करत आहेत. दरम्यान वक्फ सुधारणा विधेयक मांडलं जाणार असल्यानं भाजप शिवसेना आणि काँग्रेसनंही आपल्या खासदारांना आजपासून पुढचे 3 दिवस लोकसभेत हजर राहण्याबाबतचा पक्षादेश काढला आहे. रिझर्व्ह बँक ही देशाच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ असून भारताला डिजिटल व्यवहारांमध्ये जागतिक पातळीवर महत्वाचं स्थान मिळवून देण्यात रिझर्व्ह बँकेचा मोठा वाटा आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 90व्या वर्धापन दिनाचा सांगता सोहळा काल मुंबईत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या. सामान्य नागरिकांचा भारतीय रिझर्व्ह बँकेवरचा विश्वास हेच रिझर्व्ह बँकेचं गेल्या 9 दशकातलं सर्वात मोठं यश आहे असं त्या म्हणाल्या. विकसित भारताच्या दिशेनं पुढे जात असताना अर्थव्यवस्थेतील नव्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि समावेशक वित्तीय प्रणाली आवश्यक असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं आगामी दशक अतिशय महत्वाचं असून आर्थिक समावेशन ग्राहक सुरक्षा आणि आर्थिक प्रगतीसाठी भारतीय रिझर्व्ह बँक वचनबद्ध आहे अशी ग्वाही गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्वागतपर संबोधनात दिली. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. नवीन युगात केवळ कायदा पुरेसा असू शकत नाही. गुन्हेगारी रोखण्यासाठी तांत्रिक आणि कायदेशीर दृष्टिकोन ठेवला पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केलं. केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयच्या 62व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्ली इथं काल आयोजित करण्यात आलेल्या 21व्या डी पी कोहली स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. नवीन युगातील आव्हानं विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सीबीआयनं स्टार्टअप्स उद्योग आणि शैक्षणिक संस्थांकडे अधिक सहकार्यानं पाहिलं पाहिजे असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. देश नक्षलमुक्त होण्याच्या दिशेनं मोठी पावलं उचलत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. देशातील नक्षलवादी जिल्ह्यांची संख्या 12 वरून 6 वर आणण्यात सरकारला यश आल्याचं त्यांनी नमूद केलं. केंद्र सरकार नक्षल चळवळीविरोधात कठोर पावलं उचलत असून सशक्त सुरक्षित आणि समृद्ध भारताची निर्मिती करत आहे. 31 मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षल चळवळ समूळ नष्ट होईल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. गेल्या आर्थिक वर्षात देशाच्या संरक्षण क्षेत्राच्या निर्यातीत 12% वाढ होऊन ती विक्रमी 23,600 कोटी रुपयांहून जास्त झाली आहे. यात संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपन्यांचा वाटा सुमारे 43% म्हणजे 8,389 कोटी रुपये आहे. 2029 सालापर्यंत ही निर्यात 50,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेनं वाटचाल सुरु असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारत सरकारतर्फे म्यानमामधील भूकंपग्रस्तांना ऑपरेशन ब्रह्मअंतर्गत मदत पुरवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय वैद्यकीय पथकानं स्थापन केलेल्या आर्मी फील्ड रुग्णालयात 104 रुग्णांवर उपचार करण्यात आले तर 2 मोठ्या शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. 16 टन मानवीय मदत आणि आपत्ती निवारण साहित्य घेऊन जाणारं भारतीय हवाई दलाचं एक विमान काल दुपारी 2 वाजता म्यानमामधील मंडाले विमानतळावर पोहोचलं. मदतीसाठी मंडाले इथं उतरणारं हे पहिलंच विमान होतं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भरमसाठ आयात शुल्क लादणार असल्याच्या शक्यतेनं नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात काल मोठी घसरण झाली. निर्देशांकात 1390 अंकांची घट होऊन तो 76024 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात अर्थात निफ्टीच्या निर्देशांकातही 354 अंकांची घट झाली आणि तो 23166 अंकांवर स्थिरावला. भारत आणि चिली यांनी व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी व्यापक आर्थिक भागीदारी करार केला असून त्याला सहमती दर्शवली आहे. चिलीचे पंतप्रधान गॅब्रिएल बोरिक फोंड सध्या भारत भेटीवर आहेत. या भेटीदरम्यान काल हा निर्णय झाला असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव पेरियासामी कुमारन यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. दोन्ही देशांमध्ये सध्या आंशिक व्यापार करार आहे, त्यामध्ये वाढ करून व्यापक परराष्ट्र व्यापार करारांमध्ये विस्तार करणं हा यामागचा उद्देश असल्याचं कुमारन यांनी सांगितलं. गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील दिसा येथील फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही 23 जण अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50,000 मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख तर जखमींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. केंद्र सरकारनं ओडिशाला 73,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे विकास प्रकल्प दिले असल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्ली इथं ओडिशा दिनानिमित्त आयोजित समारंभात बोलत होते. 1 एप्रिल 1936 ओडिशा हे स्वतंत्र राज्य म्हणून घोषित करण्यात आलं त्यानिमित्त ओडिशा दिवस साजरा केला जातो. या कार्यक्रमाला ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुयाल ओराम हे यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळाची रुपरेषा जाहीर केली आहे. हे महामंडळ स्थापन केल्यानं नागरिकांचं तसंच खासगी क्षेत्रातील कंपन्यांचं सायबर गुन्ह्यांपासून आणि संबंधित धोक्यांपासून संरक्षण होईल असा दावा राज्य सरकारनं केला आहे. यापूर्वी सायबर गुन्हे विभाग राज्य पोलिसांच्या अधीन होता, यासाठी महामंडळ स्थापन करण्याला गेल्या महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तरुण भारतीय महिला घोडेस्वार निहारिका सिंघानिया हिनं बेल्जियममध्ये झालेल्या अझेलहॉफ सीएसआय लायर अश्वारोहण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. कौशल्य आणि समर्पणाचं उत्कृष्ट प्रदर्शन करत निहारिकानं भारताला या आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. आयपीएल टी20 क्रिकेट स्पर्धेत काल रात्री लखनौ इथं झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबनं लखनौ सुपर जायंट संघाचा 8 गडी राखून पराभव केला. त्याआधी किंग्ज इलेव्हन पंजाबनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यजमान लखनौ सुपर जायंट संघानं निर्धारित 20 षटकात 7 गडी बाद 171 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल किंग्ज इलेव्हन पंजाबनं 16.2 षटकात लक्ष्याचा सहज वेध घेतला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेत सादर होणार. डिजिटल व्यवहारांमध्ये जागतिक पातळीवर महत्वाचं स्थान मिळवून देण्यात रिझर्व्ह बँकेचा मोठा वाटा असल्याचे राष्ट्रपतींचे गौरवोद्गार. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण आणि बेल्जियममधील अश्वारोहण स्पर्धेत निहारिका सिंघानियाला सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.